ओम शांती। आत्म्याच्या तीन शक्ती आहेत, मन, बुद्धी आणि संस्कार। मन हे विचार करतं आणि बुद्धी त्याच्यावरती निर्णय करत असते। मन आणि बुद्धी ह्या दोघांचं खूप जवळीक संबंध आहे। ज्या वेळेला मन आणि बुद्धी एकच विचार करते, त्यावेळेला आपल्या मनामध्ये एकाग्रता येते। म्हणून राजयोगामध्ये मन आणि बुद्धी यांची समन्वय असणं अति आवश्यक आहे। म्हणून मनाद्वारे ईश्वराला आठवण करा आणि बुद्धीद्वारे त्याचं चित्रीकरण करा। ज्या वेळेला मनुष्य ह्या सृष्टीमध्ये जन्म घेतो, त्यावेळेला परमेश्वर त्याला दोन गोष्टी गिफ्ट मध्ये देतो। एक म्हणजे विजडम, म्हणजेच विवेक, आणि दुसरं फ्रीडम। परमेश्वर त्याला ह्या दोन गोष्टी देत असतो, विवेक आणि फ्रीडम, स्वतंत्रता। ज्या वेळेला तो आपल्या बुद्धीने काम करतो, त्याचबरोबर काम करत असताना तो आपला विवेक वापरत असतो, आणि हा विवेक वापरताना त्याला स्वतंत्रता ईश्वराने बहाल केली आहे। म्हणून परमात्मा सांगतात कि मी तुम्हाला विवेक आणि स्वतंत्रता दिली आहे। म्हणून बघा, जे काही आपण कर्म करत असतो, त्या कर्माची रिटर्न आपल्याला प्रत्येक मनुष्याला भोगावी लागते। जे काही आपण कर्म करतो, त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं। देव आपल्याला चांगलीच बुद्धी देत असतो, परंतु त्या बुद्धीला वापरण्यासाठी आपल्याला परमेश्वराने विवेक दिला आहे। म्हणून बुद्धी जी आहे, ती निर्णय करण्याचं काम करते। मन विचार करतो, बुद्धी त्याच्यावरती निर्णय करते, आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये बुद्धी निर्णय घेत असते। निर्णय घेत असताना ती आपल्या विवेकाद्वारे निर्णय घेत असते। मग जसा आपला विवेक, तसा आपला निर्णय। जर आपला विवेक ने आपण चुकीचा निर्णय घेतला, तर आपल्याला त्याची भोगना भोगावी लागते। म्हणून कर्माचा जिम्मेवार प्रत्येक मानव आहे। जसं आपण कर्म करू, तसं त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावे लागते। म्हणून परमात्मा आपल्याला सांगतात कि तुम्ही जे काही कर्म कराल, ते तुम्ही श्रेष्ठ कर्म करा, उच्च कर्म करा, महान कर्म करा। आणि ते करण्यासाठी त्याचा आधार जो आहे, ते म्हणजे बुद्धी। बुद्धीच्या द्वारे आपण निर्णय करत असतो। जसा आपण निर्णय घेऊ, तशा आपल्या जीवनामध्ये उलाढाली होत असतात। मग आपल्याला परमेश्वराने ह्या दोन गोष्टी बहाल केलेल्या आहे। ज्या वेळेला आपण ह्या संसारामध्ये येतो, त्यावेळेला ह्या दोन गोष्टी परमेश्वराने आपल्याला दिलेल्या आहेत। म्हणून परमात्मा आपल्याला सांगतात कि तुम्ही जे काही कर्म करणार, ते विवेक द्वारे करा, आणि विवेक द्वारे कर्म करून त्या कर्माची रिटर्न तुम्हीच भोगणार आहात। चांगल्या कर्माची रिटर्न चांगलीच मिळणार। आणि वाईट कर्माची रिटर्न पण वाईट मिळते. आणि याचा आधार जो आहे तो म्हणजे आपली बुद्धी. परमेश्वराने आपल्याला विवेक दिलाय, म्हणून बघा कधी कधी कोणी काही चूक केलेली असते. चांगला व्यक्ती ही चुकीचे काम करतो त्यावेळेला आपण त्याला बोलतो, अरे बाबा तू एवढा बुद्धिवान एवढा गुणवान असूनही असं का काम केलं तू? तेव्हा तो बोलतो, काय करू, मी माझ्या बुद्धीने नाही वागलो ना, म्हणून असं झालं. म्हणजे बघा आपल्याला जी परमेश्वराने बुद्धी दिली आहे त्या बुद्धीद्वारे आपण विवेक वापरतो. की विवेकद्वारे काय करू आणि काय नाही याचा निर्णय आपली बुद्धी घेत असते. म्हणून परमात्मा आपल्याला सांगतात की तुम्ही तुमच्या कर्माचे जिम्मेवार आहात. जसं बघा, जर परमेश्वर आपल्याला बुद्धी तर दिली आहे, परंतु क्षणाक्षणाला ईश्वराने जर आपल्याला डायरेक्शन दिले असते तर मग आपणही गोंधळून गेलो असतो. जसं बघा, एखादं मूल आहे आणि त्या मुलाला एकदा आई शिकवते की मुला असं करायचं नाही, असं वागायचं नाही, हे बोलायचं नाही, असा धंदा करायचा, सगळं आई वडील मुलांना शिकवतात. आणि शिकवल्यानंतर मग त्याला कामावर पाठवतात. आणि नंतर तो कामावर गेल्यानंतर, धंद्यावर गेल्यानंतर तो आपल्या बुद्धीने काम करतो. परंतु जर त्याला आई वडिलांनी धंद्यामध्ये पण क्षणाक्षणाला डायरेक्शन दिले तर तो मुलगा हेरिटेड होणार आणि त्या मुलाला अजून आपला राग येणार आणि तो गोंधळून जाणार आणि तो बोलणार, काय मम्मी पप्पा तुम्ही मला सारखं सारखं का सांगतात, मला पण देवाने बुद्धी दिली आहे ना, असं ते समजणार. म्हणून बघा, त्याचप्रमाणे परमेश्वराने सुद्धा आपल्याला बुद्धी दिली आहे आणि मग परमेश्वराने या सृष्टीमध्ये आपल्याला कर्मक्षेत्रामध्ये कर्म करण्यासाठी पाठवले आणि सांगितले की तुझ्या बुद्धीने तू वाग. परमेश्वराने वेळोवेळी काय आपल्याला डायरेक्शन नाही देत, परंतु एकदा आपल्याला शिकवलेलं आहे की हे काम केलं तर पाप आहे, हे काम केलं तर पुण्य आहे. शेवटी आपला विवेक आपल्याला वापरायचा असतो. अशी ही बुद्धी जी आहे त्या बुद्धीच्या द्वारे आपण कर्म करत असतो. कर्माचा आपल्यावरती खूप परिणाम होत असतो आणि त्याचा आधार म्हणजे आपली बुद्धी. बघा, जर कोणाची बुद्धी पलटली तर आपण काय म्हणतो की याचा विवेक संपला, म्हणून याची बुद्धी संपली. नाही, कोणी जर कोणाचा अपराध केला, उपकाराची फेड अपकाराने केली तर आपण म्हणतो की याचा विवेक आता मेला आहे. जसे बघा, खूप मोठे मोठे खून करणारे लोक आहेत, त्यांचा विवेक मेलेला असतो. ज्या वेळेला ते कुणाला हात उचलतात त्यावेळेला, पहिल्या दिवशी जर कुणाला शिवी दिली त्यावेळेला मनुष्य बुद्धी जी आहे ती त्याला थप्पड मारत असते, वेळोवेळी त्याला सांगत असते की हे तू चुकीचं काम केलंय, हे तुला करायला नको होतं, हे तुझ्या त्याने वाईट काम झालं आहे. परंतु मनुष्य विवेकचा खून करतो, त्यावेळेला तो आपली बुद्धी जी आहे ती लॉजिक आहे, वकिलाप्रमाणे आहे. ती बुद्धी, दुर्बुद्धी ज्याला म्हटलं जातं, त्या बुद्धीद्वारे आपण लॉजिक देतो. काय झालं मी मारलं तर, काय झालं मी शिवी दिली तर, लोक तर किती काय काय करतात, मी तर एवढंच केलं. म्हणजे त्या वेळेला आपण आपल्या बुद्धीचा खून करतो. बुद्धी आपल्याला वेळोवेळी सांगत असते की हे काम चुकीचं आहे, हे काम तुला करायचं नाही. परंतु कुठपर्यंत ती सांगणार? जोपर्यंत तिच्यामध्ये शक्ती आहे. एक वेळेला, दोन वेळेला, दहा वेळेला आपल्याला बुद्धी सांगत असते, परंतु त्याच्यानंतर आपल्या बुद्धीचा, विवेकचा आपण खून करून बसतो आणि मग आपला विवेक मरून जातो. आणि विवेक मेल्यानंतर मग राईट आणि रॉंगचं काम करायला आपण काहीही त्याच्यात फरक समजत नाही. म्हणून जे मोठे मोठे दरोडेखोर आहे, डाकू आहे, त्यांची बुद्धी, विवेक जो आहे तो मेलेला आहे. तेव्हा तर ती व्यक्ती एवढे मोठे खून करते, मनुष्याला भाज्यांप्रमाणे कापून काढते. सुरी, जी सुरीने भाजी कापली जाते त्या सुरीने मनुष्याला कापून टाकतो. ही किती मोठा अपराध आहे. परंतु हा अपराध करण्याची शक्ती त्याच्यामध्ये का आली? कारण की त्याने आपल्या विवेकचा, आपल्या बुद्धीचा खून केला आहे. म्हणून परमेश्वर आपल्याला सांगतात की तुम्ही आपल्या बुद्धीचा कधीही खून करू नका. वेळोवेळी आपली बुद्धी जी आहे ती आपल्याला क्षणाक्षणाला सांगत असते की तू आता हे काम कर, हे काम करू नको. बघा, मनाचं काम आहे विचार करणे. परंतु मनामध्ये एका वेळेला एक विचार नाही येत. मनामध्ये क्षणाक्षणाला अनेक अनेक विचार उत्पन्न होतात. जसं बघा, आज आपल्याला देवाच्या मंदिरात जायचं आहे, तर आपलं मन काय करतं? आता जाऊ का, उद्या जाऊ, हे करू की काय करू? समजा तुम्हाला ज्ञान ऐकायला जायचंय, त्यावेळेलाही मन आपल्याला कितीतरी प्रश्न विचारते. हे करू की ते करू, आता जाऊ की संध्याकाळी जाऊ, आज जाऊ की उद्या जाऊ, हे पण काम आहे, हे पण काम आहे. म्हणजे मन जे आहे ते सतत काही ना काही गोष्टींवरती विचार करत असतो. म्हणून परमात्मा आपल्याला सांगतात की तुम्ही मनाद्वारे विचार करता, परंतु बुद्धीद्वारे त्याच्यावरती आपण निर्णय करत असतो. आणि हा निर्णय आपल्याला राईट करण्यासाठी ज्ञानाची गायडन असणं अति आवश्यक आहे. म्हणून हा राजयोग जो आहे, या राजयोगामध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये आपल्याला रोज ईश्वराचं ज्ञान सांगितलं जातं. ज्या ज्ञानामुळे आपल्यामध्ये निर्णय घेण्याची आपल्याला क्षमता प्राप्त होते. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेतो, तर ज्या वेळेला निर्णय घेण्याची क्षमता कमी होते त्यावेळेला ज्ञानाने ती आपली वाढली जाते. म्हणून बघा, ह्या विश्वविद्यालयामध्ये असे अनेक व्यसनी किंवा जे पुष्कळ खुंगार असे डाकू होते किंवा काही चुका केलेल्या होत्या, असे व्यक्तीही बदलले जातात, परिवर्तन होतात. आणि जनरल साधारण मनुष्य पण आपल्या जीवनामध्ये शांतीपूर्वक जीवन जगू शकतो. केव्हा? जेव्हा आपण रोज ज्ञानाचं श्रवण करतो. आणि ज्ञानाच्या श्रवणाने आपोआप मग आपल्यामध्ये परिवर्तन यायला लागतो. हळूहळू परिवर्तन आल्यामुळे मग आपली बुद्धी पुन्हा विचार करू लागते की मला काय करायचं आहे. म्हणून ईश्वरीय ज्ञानामध्ये परमात्माची श्रीमत दिली जाते. म्हणून बघा, आपल्या भारत देशाचा सर्वात मोठा ग्रंथ जो आहे हिंदू धर्माचा, तो आहे गीता. गीतेला काय म्हटलं जातं? भगवत श्रीमद भगवत गीता. भगवंताने श्रीमत दिली आहे. श्रीमत म्हणजे श्रेष्ठ मत. ज्या मतावर चालल्याने आपली बुद्धी तीक्ष्ण बनते, दिव्य बुद्धी बनते। ईश्वराने आपल्याला दिव्य बुद्धी दिली आहे आणि ती दिव्य बुद्धी आपल्याला वापरायची आहे। जेव्हा आपण दिव्य बुद्धी वापरतो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये आपण मोठ्यातले मोठे परिवर्तन करू शकतो। समजा आपल्याला क्रोध आला आणि क्रोध आल्यानंतर आपण काय म्हणतो, क्रोध हा येणारच, परंतु परमेश्वराने सांगितले क्रोध तर देवी देवतांनी कधीच केला नाही। मग आपल्याला कसा येऊ शकतो? क्रोधावरती सुद्धा विजय प्राप्त करू शकतो। त्याच्यासाठी आपल्याला हे ईश्वरीय ज्ञान रोज ऐकणे आवश्यक आहे। म्हणून काय म्हटलं जातं की क्रोध जो आहे तो अज्ञानाची शक्ती आहे आणि शांती जी आहे ती ज्ञानाची शक्ती आहे। जो व्यक्ती ज्ञानवान असतो तो शांत राहतो, समजणे काम करतो आणि वेळेवरती बोलतो। जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा त्या व्यक्तीला समजून सांगतो। दोन व्यक्ती जर आपसामध्ये त्याच वेळेला क्रोध करू लागले तर त्यावेळेला कोणी कोणाचं ऐकायला तयार नसते, पण जर कुणाला क्रोध आला आहे तर तुम्ही त्यावेळेला शांत राहा आणि शांतीपूर्वक त्या समोरच्या व्यक्तीला समजवून सांगा, म्हणजे समोरची व्यक्ती आपोआप परिवर्तन होऊ शकते। म्हणून काय म्हटलं जातं, जिथे प्रेम आहे तिथे ईश्वराशी ज्याचं प्रेम आहे तोच व्यक्ती हे ईश्वरीय ज्ञान ऐकू शकतो। त्यानंतर आपल्याला नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की माझी बुद्धी जी आहे ती दिव्य बुद्धी राहण्यासाठी रोज सकाळी उठल्यानंतर दिव्य परमेश्वराला दिव्य बुद्धीने आठवण केली पाहिजे। बुद्धीद्वारे देवाचं ध्यान केल्याने आपल्या बुद्धीला जशी धार येते, बघा एखाद्या जो काही लाकूड तोडे आहे आणि तो जर लाकूड तोडायला पहिल्या दिवशी कुऱ्हाड घेतली त्याने तोडायला आणि त्याच्याद्वारे पहिल्या दिवशी त्याने चार पाच झाड तोडले, पण त्या दुसऱ्या दिवशी त्याच्या हातून एकही झाड तुटलं जात नाहीये, तर त्याच कारण काय आहे, त्याच्या कुऱ्हाडीची धार कमी झालेली आहे। आणि जेव्हा तो कुऱ्हाडीला धार लावतो तेव्हा त्याची झाड तुटली जातात लवकर लवकर। तशाच प्रमाणे आपल्या बुद्धीला सुद्धा ज्ञानाची धार आपण लावली पाहिजे आणि जशी जशी आपण ही धार लावतो तसं तसं आपल्या जीवनामध्ये आपण परिवर्तन आणू शकतो। म्हणून या ईश्वरीय ज्ञानामध्ये आपल्याला ज्ञान आणि योग शिकविला जातो। त्याच्यासाठी आपल्या मनाला एकाग्र केलं पाहिजे आणि मनाला एकाग्र करण्यासाठी हाच प्रयत्न केला पाहिजे की सदैव आपण मनाने विचार करा आणि बुद्धीद्वारे त्याचं चित्रीकरण करा। ओम शांती।
नमस्कार। ब्रह्माकुमारी विद्यालयात जे व्यक्ती ज्ञान आत्मसात करतात त्याचा त्यांच्या दैनंदिन जीवनात बराच उपयोग होतो। म्हणूनच मला असे म्हणावेसे वाटते की ब्रह्माकुमारी विद्यालय हे कुठलेही धर्म वा जात नसून याच्याही पलीकडे एक श्रेष्ठ जीवन पद्धती आहे। या ज्ञानाचा आधार घेऊन प्रत्येक क्षेत्रातील लोक आपलं दैनंदिन जीवन सुख शांतीमय बनवित असतात। भारत हा कृषी प्रधान देश आहे। आम्हा सर्वांचं पोट भरणारा शेतकरी हा भारताचा आधार स्तंभच आहे। म्हणूनच ब्रह्माकुमारी विद्यालय हे शहरी भागातच नसून ग्रामीण भागात देखील ग्राम विकास या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मानाला उंचावीत असतात। शेतकऱ्याच्या बुद्धीला विशाल बनवून आपल्या विचारांना श्रेष्ठ बनवून तो वैचारिक प्रदूषणापासून दूर राहतो। त्यामुळे तो आत्महत्या, चोरी, भांडणे इत्यादी पासून मुक्त असतो। ईश्वराच्या श्रेष्ठ स्मृतीत राहून इतरांना प्रेमाचे धडे देत असतो। शेतकऱ्याचे मन श्रेष्ठ विचाराने भरले असेल तर तो कुठल्याही वाईट मार्गाला न जाता किंवा कुठल्याही बोलथापीत न येता आपला व आपल्या गावाचा सर्वांगी विकास करू शकतो. शेतीमध्ये करावे लागणारे श्रम हे त्याला श्रम न वाटता खेळच वाटू लागते. तर गावकरी बंधूंनो, जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आमच्या ब्रह्माकुमारी विद्यालयाला भेट द्या व आपल्या गावामध्ये सुद्धा ज्ञान योग केंद्र, ज्याला आपण ब्रह्माकुमारी पाठशाला म्हणू, ते स्थापित करा.